अध्याय 14वां श्लोक संहिता हुआ। मान च यो अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान समतीत्येतान ब्रह्म भूयाय कल्पते। तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ति योगे माते सेवी तो गुणाते जाळू शके। तरी कोण मी तैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निरुती होवावी लागे। तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नचिकी तो का द्रवपणची नीर अवकाशची अंबर गोडीतेची साखर आन नाही वन्हीतेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक अगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मी चिपई आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकण सोनेची ते न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मगतई माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकट चिनी ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडोनी अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावेगा पार्था सोनयाची टीका सोनयासी लागली देखा तैसे आपण पे आणिका मानावे ना तेजाचा तेजवनी निघाला परी तेजींची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा पै परमाणु भूतळी हिमकणु हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे होका तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नोहे चिमा ऐसे निबा समरसे दृष्टी जई उल्हासे तै भक्ती पै ऐसे अम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगावे इयेची दृष्टी नावे योगाचेही आघवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते का कुहेसी आकाशा तोंडी सांडा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जई अवतरे तै तिये ही सकट सरे अपैसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हेही ठाके ना तरी जाळूनी तृण वन्हीही विजय आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिने या नव्हती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निवोघे दळमळीत जळजे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची या दिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुगुटी चुडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मी हन साधन गमे न हो तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आन नसे मी वाचोनी।
वंदे गुरुनाम चरणारविंद संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। तेषाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा। 12व्या अध्यायातला हा 7वा श्लोक मागच्या वेळेला आपण सख्य भक्ती करता म्हणून सुरू केला। त्यांचा मी उद्धार करतो, तेषाम अहम समुद्धरता, कुठून उद्धार करतो तर मृत्यू संसार सागरात, मृत्यू संसार रूपी सागरातून त्यांचा मी उद्धार करतो। त्यांचा उद्धार करणारा मी होतो नचिरात म्हणजे त्वरित, काही काळांनी असं नाही। जे माझ्या ठिकाणीच मन लावून आहेत, जे माझ्या ठिकाणी चित्त लावून राहिलेले आहेत, त्यांचा मी न चिरात म्हणजे तुरंत ताबडतोब उद्धार करतो असं भगवंत म्हणतात। अर्थात मागच्या वेळेला आपण पाहिलं की तेषाम अहम समुद्धरता असं भगवंत म्हणाले, त्यांचा मी उद्धार करतो, त्यांचा म्हणजे कोणाचा, म्हणून याचा मागच्या श्लोकाशी काही संबंध आहे। मागचा श्लोक, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्तराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते असा आहे। या 12व्या अध्यायामध्ये जे आदर्श जीवन आहे किंवा भक्त जीवन आहे, त्या भक्त जीवनाची परिसीमा, ज्याला कळस असं म्हणू, अशा प्रकारे गाठला गेला। दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, सांख्य सांगितलं, तसंच योग बुद्धी सांगितली, कर्मयोग युक्ती सांगितली। तिसऱ्या अध्यायापासून ते 5व्या अध्यायापर्यंत कर्मयोग सांगितला, कर्म आणि संन्यास यांची तुलना देखील सांगितली। 6व्या अध्यायामध्ये ध्यान सांगितलं, 7व्या अध्यायामध्ये ध्यानातून बाहेर पडलेला साधक खोली उघडून बाहेर आल्यानंतर जगतामध्ये त्याची जी तारांबळ उडते, जगतामध्ये विविध प्रकारच्या प्रकृती असतात आणि आपण संपादन केलेली शांती समाधान आणि जगताचं वर्तन याचा मेळ घालता येत नाही, ही जी त्याची गडबड उडते, त्याकरता ते ज्ञान विज्ञानासह सांगितलं। 8व्या अध्यायामध्ये मृत्यूबद्दल समग्र अभ्यास तो कसा करतो हे सांगितलं, रोजच मृत्यूचा अभ्यास करतो, रोजच देहभावाला ओलांडण्याचा प्रयत्न करतो हे सांगितलं। 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, ज्ञान झाल्यानंतर आणि मृत्यूपर्यंत देखील विज्ञान समजल्यानंतर या जगतामध्ये अत्यंत प्रेमाने राहण्याची कला 9व्या अध्यायामध्ये सांगितली। तसंच परमात्म्याचं विशिष्ट स्वरूप सांगितलं, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्ववस्थिता नच मत स्थानी भूतानी। अशा प्रकारे उलट सुलट, मीच हे सर्व विश्व अव्यक्त मूर्ती, अशा मीच हे सर्व विश्व व्यापलेलं आहे, माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, त्यांच्यामध्ये मात्र मी मुळीच नाही. माझ्या ठिकाणी भूत मात्र नाहीत असा हा ऐश्वर्ययुक्त योग पहा असं भगवंतांनी सांगितलं. नववा अध्याय हा पतितांना पावन करणारा अध्याय. स्त्रिया वैश्य तथा शूद्र ते पिया की परांगती सर्वांना सामावून घेणारा असा अध्याय. दहाव्या अध्यायामध्ये ठळक ठळक अशा कुठं मी तुला पाहावं असं अर्जुनाने विचारल्यावरून भगवंतांनी विभूती सांगितल्या आणि अकराव्या अध्यायामध्ये एकत्रित दर्शन दिलं. परमात्मा सर्व ठिकाणी कसा भरून राहिलेला आहे याचं एकत्रित दर्शन दिलं. आणि अकराव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक महत्वाचा ठरला. मत कर्मकृत, माझ्याकरता सर्व कर्म करणारा हो. मत परम, तुझं जीवन मी प्राप्तव्य असावं म्हणूनच असावं. मत भक्त, तू एक माझीच भक्ती कर, माझ्याशी एकरूपता साध. संघ वर्जिता, तू फळाचा संघ सोडणारा हो, देह संघ सोडणारा हो, कर्माचा संघ सोडणारा हो, देह संबंधितांचा संघ सोडणारा हो. निर्वैर सर्व भूतेषु, तसं वैर भावनेचा त्याग करून तू राहा. तू एक कोणी असशील आणि जगत अनेक भूत मात्र असतील, प्रकृतीवशात तुझं कोणाशी जमेल कोणाशी जमणार नाही, तरी देखील कोणाशी वैर धरू नको. सर्वत्र मी आहे हे लक्षात घे. असं जो करतो तो मलाच येऊन मिळतो हा खरं म्हणजे बीज श्लोक आहे असं मी मानतो. हा जो ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्परा हा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते हा बाराव्या अध्यायातला सहावा श्लोक आहे. त्याच्या आधी हे तत्वज्ञान अकराव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. या ठिकाणी जीवनाची परिपूर्णता झाली. ध्यानामध्ये केवळ जीवनाची परिपूर्णता नाही, कर्मामध्ये केवळ जीवनाची परिपूर्णता नाही. केवळ अतिथी सत्कार साधन तत्रम पुष्पम फलम तोयम याच्यामध्ये जीवनाची परिपूर्णता नाही. आणि केवळ बुद्धीमध्ये ज्ञान वसत आहे, वास करत आहे, पण त्याचा इतरांना उपयोग नाही याच्यातही जीवनाची कोणती परिपूर्णता नाही. जीवनाची परिपूर्णता समग्रतेमध्ये आहे. आणि असं समग्रतेने जो जीवन जगतो त्याचा मी त्वरित उद्धार करतो असं भगवंत म्हणतात. हा श्लोक तसं सांगतो, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य, सर्व कर्म करून जो ती कर्म मला अर्पण करतो. सर्व कर्म म्हणजे विहित कर्म, कोणतंही कर्म करायला परवानगी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून याच्यावर निरूपण करताना कर्मेंद्रिय सुखे कर्मे करीती अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आले. योग्यतेनुसार प्राप्त नियत ओघानी कर्म प्राप्त असंच कर्म करायला गीतेची परवानगी आहे. कोणत्याही भंतसंत्या कर्मात हात घालायचा नाही. मी ब्रह्म, मी देह नाही, मी सच्चिदानंद, म्हणून माझा देह काहीही करेल असं चालणार नाही. म्हणून सर्व कर्म असं भगवंत म्हणाले तरी देखील नियत कर्म असाच त्याचा अर्थ आहे. प्राप्त कर्तव्य कर्म, वाट्याला आलेली कर्तव्य कर्म, आई वडिलांची सेवा. तू देह आहेस, देह नाहीस, आई वडिलांची सेवा हे तुझं प्राप्त कर्तव्य कर्म आहे. मुलांचं संगोपन तुझं प्राप्त कर्तव्य कर्म आहे. कुटुंबाचं रक्षण प्राप्त कर्तव्य कर्म आहे. जिथे तू नोकरी उद्योग व्यवसाय करशील प्रामाणिकपणाने करणं तुझं प्राप्त कर्तव्य कर्म आहे. सेवाधर्म चुकू नकोस, कर्मयोग हा सेवाधर्मच सांगतो. वर्ण विशेषत्वाने आलेली कर्म ही समाजाची सेवा करण्यासाठी आहेत. जीवनाची जी समग्रता आहे त्या समग्रतेचं वर्णन करताना प्रथम कर्माचा उल्लेख भगवंतांनी केला. ही सर्व कर्म तुला करायची आहेत आणि मला अर्पण करायची आहेत. इंद्रियांना नाही, विषयांना नाही, स्वार्थ भावनेने स्वतःच्या सुखाकरता आनंदाकरता केवळ नाहीत, ती मला अर्पण करायची आहेत. मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. आणि मी कसा आहे, मी देह मन बुद्धी नाही, असा जसा तू भाव ठेवतोस तसाच मी म्हणजे परमात्मा देखील अव्यक्त मूर्ती नाही, निर्गुण निराकार अचिंत्य अलक्ष सच्चिदानंद असा आहे. त्याला अर्पण करायची म्हणजे करतो ही भावना विसरून कर्म करायचं, कर्माचं फळ मला हवं ही भावना विसरून कर्म करायचं. तसंच ही सर्व कर्म अत्यंत प्रेमाने करायची, त्या कर्माचं कोणतंही श्रेय स्वतःकडे घ्यायचं नाही, तर ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु या भावनेने करायची म्हणजे मला अर्पण होतं. कोणतं गाठोडं बांधायचं नाहीये कर्मांचं की ते उचललं आणि आळंदीला नेलं आणि अर्पण केलं. प्रत्येक कर्म करत असताना प्रेमाने झालं, निसंगतेने झालं, आंतरिक शांती राखून झालं, आपण आत्मा ही भावना न विसरता झालं की ते अर्पण झालंच. अर्पणाची काळजी करू नको. मत्पराहा, मीच जीवनाची परमगती तुला असावी, मीच परमगती असू देत. तुझं जे जीवन आहे त्या जीवनाचे अल्प उद्दिष्ट आणि दीर्घ उद्दिष्ट, अल्प उद्दिष्ट आहेत. जसं 10वी उत्तम मार्काने पास होणं अल्प उद्दिष्ट खरंच आहे, 12वी ग्रॅज्युएशन, नोकरी, घर, पैसा, लग्न, मुलंबाळं अल्प उद्दिष्ट देखील जीवनाची आहेत, नाही तसं नाही. पण स्वामीजी म्हणायचे की मुंबईला जर जायचं असेल तर कर्जतला उतरून वडा खायला परवानगी आहे, मात्र वडा खाण्याच्या नादात गाडी चुकता कामा नये. असं जसं तशा प्रकारेही अल्प उद्दिष्ट आहेत. याच्यातली काही साधतील, काही साधणार नाहीत, काही जेमतेम साधतील, ती घेत जशी असतील तशी पुढे मोक्ष प्राप्त्यर्थ जीवन असलं पाहिजे. याला मत पराहा असं म्हटलेलं आहे. माझ्याकडेच येणारं जीवन, मीच प्राप्तव्य असलेलं जीवन, असं जीवन भगवंतांना अपेक्षित आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, माझ्याशी एकरूपता साधून अशा योगाने माझं ध्यान उपासते आणि उपासना श्रद्धा प्रेमादी भजन पूजन नामस्मरण कीर्तन अशा प्रकारचं जीवन. असं ज्याच्या जीवनामध्ये आहे त्यांचा मी उद्धार करतो असं भगवंत म्हणाले. मागच्या वेळेला मी असं सांगितलेलं होतं, मागचं प्रवचन 15 दिवसांपूर्वी झालं, मागच्या रविवारी आपण लेडी रमाबाई हॉलमध्ये संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले होतो, सकाळचं प्रवचन झालं नाही. आपल्याला भवरोग झालेला आहे असं जर लक्षात आलं तर रोग दूर करण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी औषध उपाय हा जसा आवश्यक, तसा भवरोग झालेला असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्या ठिकाणी असणारी विकृती दूर करण्यासाठी म्हणून साधन. बाकी साधनेने मोक्ष नव्हे तर साधनेने अनारोग्य दूर होणं. अनारोग्य दूर झालं की आरोग्य आपल्या ठिकाणी असतंच. म्हणून अनावर कर्म प्रेरणेवर औषध म्हणून प्राप्त कर्तव्य करणं औषधासारखं आहे. तसंच अति मी माझ आणि फल भावना याच्यावर उपाय म्हणून कर्म समर्पण भावनेने करणं हे औषध आहे. खूप मी आणि माझ असं करणारी जी व्यक्ती असते कुटुंबात असो नातेवाईकांमध्ये असो समाजामध्ये मित्रमंडळींमध्ये ती व्यक्ती हळूहळू कोणाला आवडत नाही. मी पण कोणाशीच नस आहे तरी ते भगवंती कैसेनीस आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून आपल्या ठिकाणी असणारा मी माझी कर्म माझी बुद्धी माझे प्रयत्न माझं यश माझी मुलं त्यांचं शिक्षण त्यांचं कर्तबगारी याच्या ज्या मोठ्या मोठ्या गप्पा आहेत या सगळ्या जाण्यासाठी म्हणून हे सगळं मनातून निघून जाण्यासाठी म्हणून कर्म समर्पण भावनेने करणं हे औषधासारखं आहे. एक एक जर रोग असेल तर तो रोग दूर होण्यासाठी काहीतरी उपाय आहे. तसं अति वैषयिक भावना आणि विकार त्याच्यावर उपाय म्हणून मत्तर भावना आहे. भगवंतच प्राप्तव्य ठेवणं विकार किंवा विषय नव्हे तर भगवंत प्राप्तव्य आहेत अशा रीतीने चालणं अशा रीतीने बोलणं आपोआप विषयांवर इलाज होईल. तसंच अनेकाग्रता कुठेही एका ठिकाणी स्थिर न राहणं हा अनेकाग्रता हा दोषच समजला जातो. त्यामुळे काय होतं की एका ठिकाणी बसलेला असताना दुसरी आठवण मुलगा शाळेत शिकायला बसलेला आहे तेव्हा ग्राउंडची आठवण ग्राउंड मध्ये खेळतो आहे तेव्हा शाळेत अभ्यास नीट झालेला नाही त्याची आठवण कुठंच एक चित्त नाही. म्हणून जिथं आणि जसं असो त्या ठिकाणी एकाग्रता जर साधायची असेल तर मूळ परमात्म्याशीच अनन्य वृत्तीने राहणं तसंच मनाची चंचलता ही एक विशेष गोष्ट आपल्या ठिकाणी आहे त्याच्यावर उपाय म्हणून ध्यान. अशा प्रकारे जर योजना केली गेली आणि तीच अलीकडच्या श्लोकात सांगितलेली आहे ये तु सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. जे सर्व दोष आहेत आपल्या चित्ताच्या जडतेवर उपाय म्हणून उपासना. काही काही मंडळींचं चित्त इतकं जड असतं की एकदा त्यांना एकदा सांगितलेलं समजत देखील नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचारता आणि तो म्हणतो आ त्याचं लक्ष देखील नसतं इतकं जडचित्त झालेलं असतं. ते उपासनेने तत्परल होतं. अशा प्रकारे प्रेमपूर्वक उपासना हा जडचित्तावर देखील एक उपाय म्हणून सांगितलेला आहे. आपल्याला जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपलं जे समग्र अस्तित्व आहे त्याचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. चित्ताचा सहभाग गरजेचा मनाचा सहभाग गरजेचा बुद्धीचा सहभाग गरजेचा. इंद्रिय विषयांकडे ओढ घेतील त्यांना तिथून मागं वळवून परमात्म्याकडे लावणं इंद्रियांचा सहभाग अत्यंत गरजेचा. तसंही पाहायचं झालं तर समग्र अस्तित्वाच्या सहयोगाखेरीज परमार्थाची साधना यशस्वी होणं जवळपास अशक्य अशक्य कोटीतली गोष्ट. आणि जो अशा प्रकारचा सहभाग मिळवतो भगवंत म्हणतात की मी त्याचा उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवान न चिरात पार्थ त्वरित. हे जमलं की उद्धार ठरलेलाच आहे. याच्यातली जी ध्यानाची साधना आहे या ध्यानाच्या साधनेमध्ये विचारांचा लोप होतो, मनाचा लोप होतो. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत. विचाराचा, मनाचा, वृत्तींचा लोप झाल्यामुळं बाहेरचं जगत वृत्ती रूपानी आपल्या ठिकाणी जसंच्या तसं असतं. मनाच्या मुळे जसंच्या तसं बाहेरचं जग असतं. डोळे मिटून काही फरक पडत नाही. सगळं जग जसंच्या तसं, सगळे शत्रू मित्र जसेच्या तसे उभे राहतात. जर चित्ताचा लोप झाला तर जगताचा लोप होतो, जगत नाहीस होतं. आणि जगत नाहीस झालं तर जगत नाहीस झालं हे समजणारा एक शिल्लक राहतो, मी, शुद्ध मी. त्याला समजतं की सगळं नाहीस झालं. हा जो शुद्ध मी आहे तो जगताचा लोप झाल्यानंतर जगताच्या सापेक्ष मी आहे. माझ्या सापेक्ष तुम्ही आहात आणि तुमच्या सापेक्ष मी आहे. जर तुम्हीच नसाल तर मला मीची विशेष भावना नसेल. अशा रीतीने मीचाही लोप होतो आणि जे उर्वरित राहतं त्याला परमात्मा असं म्हणतात. म्हणून ध्यानाच्या साधनेनी परमात्म्यापर्यंत जातो. पण ध्यानाच्या साधनेनी परमात्म्यापर्यंत जो गेलेला असतो ती जशी एक जीवनाची बाजू झाली तशी त्याला कर्म करावी लागतात ना. कोणी ध्यानाला बसणारा किती वेळ ध्यानाला बसेल? तास, दीड तास, दोन तास, तीन तास, चार तास, पाच तास, नऊ तास. त्याला कर्म करावीच लागतात. म्हणून कर्म करताना कर्तृत्व भावनेचा लोप होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ध्यानात कमावलेलं सगळं निघून जातं. म्हणून कर्ता भावनेचा त्याग कर्म करताना जर झाला नाही तर समग्र अस्तित्वाचा सहयोग घडू शकत नाही. कर्तृत्व भावनेचा जर त्याग झाला तर कर्ता भावनेखेरीज केवळ कर्तव्य करणारा कोणी एक शिल्लक राहतो. कर्ता भाव नाही. कर्तव्य भावना आहे पण कर्ता भाव नाही. आणि कर्म देखील अस्तित्वात राहतो. तो कर्म तर करत असतो कर्ता भावनेखेरीज. तसंच तो करता नाही तसा तो फलभोगताही नाही अशी जर भावना तो ठेवेल तर त्याची चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धीद्वारा तो सुखाला किंवा आनंदाला किंवा शांतीला प्राप्त होतो. अतिशय प्रेमपूर्वक भक्तीमध्ये ध्यानही झालं कर्मही झालं पण प्रेम ही देखील गरज आहे माणसाची. हे प्रेम बहुतेक विषयांकडे जातं. खाण्याची आवड, पिण्याची आवड, पाहण्याची आवड, आपलं प्रेम विषयांकडे पुष्कळ जातं. इतकं की भगवंतावर प्रेम करायला प्रेम जणू शिल्लकच राहत नाही. म्हणून प्रेमपूर्वक नामस्मरणाने, भक्तीने, पूजेने, वंदनाने, अर्चनाने आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा माझ्यापेक्षा देखील परमात्मा महत्वाचा ठरतो, श्रीराम महत्वाचा ठरतो, पांडुरंग महत्वाचा ठरतो. मी जणू मला विसरतो आणि जे आराध्य आहे ते सर्वस्व होऊन जातं. मला प्रेम करायला पुष्कळ आउटलेट मिळतो, पुष्कळ संधी मिळते. आणि फक्त उपास्य शिल्लक राहतो मी भावनेखेरीज. नंतर जे उपास्य आहे त्या उपास्याची जागा परमात्मा घेतो. जर मी नसेन आणि केवळ उपास्यच असेल तर उपास्य देखील परमात्मा आहे अशा प्रकारचा बोध आपोआप जागृत होतो. कधी कधी आपण अगदी वैचारिक भूमिकेमध्ये असतो. कधी कधी आपण पूर्णपणाने तर्कसंगत असं जीवन जगू इच्छितो, कधी प्रेमाने, कधी कर्माने, कधी ध्यानाने। अशा वेळेला चिंतनाची साधना, ज्याला ज्ञान साधना असं म्हणतात, सांख्य उपासना असं म्हणतात, तीही व्यक्ती म्हणून आपली गरज आहे, प्रत्येकाची आहे, काही ना काही गरज आहेच। अशा वेळेला चिंतनीय जो विषय आहे त्याच्याशी जसा चिंतन करणारा एकरूप व्हायला लागतो, तसा तो स्थूल जगतातून निवृत्त होतो, स्थूल जगतातून तो बाहेर पडतो। तो जर पदांचं चिंतन करायला लागला, अक्षर, अव्यय, अव्यक्त, सच्चिदानंद, जन्म मरण रहित, तर त्या पदांच्या अर्थाचा जो प्रभाव असतो त्याच्या ठिकाणी मन चित्त रमायला सुरुवात होते, आणि ज्या मनाने चित्त त्या ठिकाणी रमेल आणि लीन होईल तसं तसं तो जगताला विसरतो। स्थूल जगतातून निवृत्त होतो, स्थूल विषयांमधून निवृत्त होतो, आणि सूक्ष्म परमात्मा हा त्याच्या बुद्धीचा विषय होऊन जातो। असं करता करता बुद्धीची वैषयिक जडता नाहीशी होते आणि बुद्धीतच ज्ञानाचा प्रकाश पडतो। बुद्धीच्या ठिकाणी मतभावना नाहीशी होते, मतबुद्धी, माझी बुद्धी असा अहंकार नाहीसा होतो। अशा वेळेला बुद्धी परमात्म्याला जाण्याला योग्यच असते। दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिनी, असे उपनिषदांचे शब्द आहेत। अशा अग्रबुद्धीने चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायाने तो एकरूप होऊन जातो। आणि अशा सगळ्याच साधनांचा अवलंब केल्यामुळं ज्या ज्या ठिकाणाहून बोध निसटून जाईल असं वाटत होतं, सगळ्या बाजूनी जर कडेकोट बंदोबस्त केला तर मग भगवंत असं म्हणतात की त्यांचा मी उद्धार करतो, तोच उद्धाराला योग्य असतो, त्याच्याखेरीज दुसरा कोणी उद्धाराला योग्य नसतोच। तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम। आपण सख्य भक्तीच्या अंगाने हा श्लोक खरमध्ये पाहतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार गोड ओव्या लिहिलेल्या आहेत की बहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा, त्याच्या मागची ओवी अशी आहे, जे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी। अत्यंत अनन्य योगाने आपल्या स्वतःला जणू विकल ज्यांनी परमात्म्याला, त्यांचं कोणतं एक कर्म सांगायचं त्यांचं सगळंच मी करतो असं भगवंत म्हणतात। किंबहुना सगळं मी करतो म्हणजे काय, जो ये मातेची या उदरा, मातेच्या उदरामधून जो बाहेर आलेला आहे, आई म्हणते ना माझ्या पोटचा गोळा आहे, तो मातेचा सोयरा केतूला पा, तो मातेचा सोयरा म्हणायचा, मातेशी एकरूपता साधलेला, मातेमधूनच बाहेर आलेला, सोयरा म्हणजे दूरचं नातं झालं। तो जसा माता आणि मातेचं बाळ याच्यामध्ये काही फरक नाही असं माता समजते, आपल्यालाच पाहते ती मुलामध्ये। तेवी मी तया जैसे अस ती तैसिया, ते जसे असतील तसे, काय जे असतील अशा अनन्य भावाने माझ्याशी एकरूप झालं ना, मग त्यांची कशीही परिस्थिती असो, ते जनकासारखे सम्राट असोत, शुकासारखे संन्यासी असोत, कबीरासारखे असोत, मीराबाईंसारखे असोत, तुकोबांसारखे असोत, ज्ञानोबांसारखे असोत, कोणीही असोत, कोणाही सारखे असो, त्यांची सांसारिक परिस्थिती कशीही असो, त्यांची सांपत्तिक परिस्थिती कशीही असो, देवीनी तया जैसे असं ती तैसी या, कळीकाळ नको निया घेताना पट्टा. मी त्यांचा पत्कर घेतो, कळीकाळाला देखील दूर सारून मी त्यांचा पत्कर घेणारा होतो. एरवी तरी माझी या भक्ता. आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे. समर्थ व्यक्तीची पत्नी काय कोरान मागत दारोदार फिरेल की काय. दोन नाती अतिशय पवित्र आणि अतिशय जवळीक दाखवणारी, एक म्हणजे माता आणि तिचं अर्भक आणि दुसरं म्हणजे पती आणि पत्नी. ही दोन्ही उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. जो माझा भक्त आहे त्या भक्ताला संसारातली एकही चिंता मी ठेवत नाही. त्याच्या संसारात काही उणे अधिक असेल पण त्याच्या सगळ्या चिंता मी दूर करतो. त्याला मी माझ्याशी एकरूपताच घडवतो. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. सुदामा जेव्हा परत गेला तेव्हा सुवर्ण नगरी पाहून त्याला विशेष काही वाटलं नाही. कारण निश्चिंततेने त्याच्या मनाला स्पर्श केलेला होता. सुवर्ण नगरीचं त्याला काही नाही वाटलं. ती झाली नसती तरी देखील त्याला कसलीच चिंता राहिली नसती असं समजू नका. नाहीतर हे संपत्ती मिळवण्याचं सुलभ साधन झालं भक्ती हे, तसं भगवंतांना म्हणायचं नाहीये. आणि संपत्ती असली तरी चिंता नसते असं कोणी सांगितलंय. त्याची चिंता मी हरण करतो. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, तसे ते माझे कलत्र आहेत. कलत्र म्हणजे पत्नी, पती, मुलं. काही सेनी ही न लगे तयांचे मी, त्यांचं कोणतंही काम करण्यासाठी मी लाजत नाही. भक्ताचिया काजासाठी साधूचिया प्रेमासाठी सोडलेली लाज आहे, मी मुळीच लाजत नाही. ते जसे असतील तसे मला आवडणारेच राहतात. जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे जाहले. भव सिंधूचे नि माझे कवणासी धाकून उपजे, तेथ जरी की माझे बिहिती हन, म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची या. गावा धावतू आलो, जन्म मृत्यू च्या महाभयानक लाटा सगळी सृष्टी झळंबत असताना माझ्या पोटात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होत. भव सिंधू मध्ये कुणाला भीती वाटत नाही. खरं जर पाहायचं झालं तर प्रत्येक जण भीतीने ग्रासलेलाच आहे. सगळ्यात महत्वाची भीती म्हणजे आहे ही परिस्थिती अशी राहीलच ना, ही फार मोठी भीती असते. त्याच्यामध्ये स्वतःचं प्रकृतिमान, पत्नीचं प्रकृतिमान, पतीचं प्रकृतिमान, मुलांचं, सांपत्तिक स्थिती देखील अशीच राहील ना, काही संकट अडचणी येणार नाहीत ना, रोगराई या भवरूपी सिंधू मध्ये खूप भीती आहे. समर्थकर म्हणतात की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सर्व ब्रह्मांड भीतीने एक प्रकारे ग्रासून गेलेलं आहे, व्यापून गेलेलं आहे. आपण किती अल्प, काय आपली शक्ती, काय आपण दोन पाच जणांचा सांभाळ करतो, आपली काय शक्ती न आपण काय सांभाळ करणार, म्हणून आपण भयग्रस्त असतो. थोडं इकडचं तिकडं झालं कोणाला भाग निर्माण होत नाही. भव सिंधू माजल्यानंतर तेथ जरी की माझे विहिती हन, अशा वेळेला जे माझे आहेत ते देखील घाबरतात, त्यांना देखील भीती वाटू शकते. सर्वच भीतीने ग्रस्त आहेत, पण ते भिवू नयेत म्हणून म्हणून जा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची या दावा धावतू आलो. ते घेऊ नयेत, ते माझे आहेत म्हणून त्यांच्याकरता देह धारण करून मी धावत येतो. ते गोपी कसे निश्चिंत होते, सगुण रूप धारण करून त्यांच्या करता ते घेऊ नयेत म्हणून आपल्या करता स्वामीजी जसे आले त्यांच्या सहवासात सुख, त्यांच्या सहवासात मनाची शांती, समाधान, आनंद, परमार्थ देखील भरभराटीला जातो. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह, सच्चिदानंद का नो हवा तो. सदेह सच्चिदानंद, त्यांचं नुसतं पाहणं आनंददायक, त्यांचा आवाज आश्वासक, त्यांचे डोळे प्रेमाची सुखाची बरसात करतात. हे घाबरती हे माहीत असल्यामुळं, जे माझे आहेत त्यांच्या करता म्हणून मी देह धारण करून येतो. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, आणि त्यांना जपण्यासाठी म्हणून सहस्रवरी नावा, विष्णू सहस्र नाम कसं असावं, ओम विश्वम विष्णू वशत्कारा. जणू सहस्रावधी नावा दिलेले आहेत, अशा प्रकारे मी तर येतोच, माझं नावही त्यांना देतो, त्यांनी त्याचा आश्रय घ्यावा. माझं नाव ही जणू त्यांना मिळालेली नाव आहे, नौका आहे. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या, या त्यांच्या जणू नावा त्या नीच सजून राहिलो. जसं राम या नावामध्ये परमात्मा ओतप्रोत भरला आत बाहेर, अशी ही नाव सजून त्यांच्या करता संसारी तारू झालो, संसार पार करण्याचं साधन म्हणून मी झालो. कोणाला सहवासाचं सुख दिलं, कोणाला नामाने तारून नेलं. सडे जे देखील आहे आणि काही अलिप्त प्रवृत्तीचे असतात, फार सहवासात जाऊ इच्छित नसतात, थोडा बहुत सहवास पुरतो, सडे इत्ते, पण भक्त आहेत माझे, ते ध्यान कसे लाविले, त्यांना ध्यान शिकवलं, त्यांना ध्यानाची काश त्यांच्या हातात दिली, त्यांना थोडा सहवास पुरतो, थोडं श्रवण पुरतं, स्वतःच्या ठिकाणी शोध घेण्याची प्रवृत्ती असते, आपल्या ठिकाणी आपलं मन नाहीस करून मन की तरंग रोकलो बस हो गया भजन असे ते असतात। मग त्यांच्याकरता मी ध्यानाचा मार्ग दिला, सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी यावरी, आणि जे परिग्रह करणारे असतात ते त्यांना ते करतील अशा प्रकारे एक लाकडाचे ओंके एकत्र करून एक तर निर्माण करतात, त्याच्यावर त्यांना घातलं, ते परिग्रही असतील पण माझे प्रेमळ भक्त आहेत, त्यांनाही मी उद्धरून नेलं, प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, तर कोणाकोणाला करून जाण्यासाठी म्हणून प्रेमाची पेटी बांधली। मी जेव्हा पोहायला शिकलो तेव्हा त्याला पेटा म्हणायचे बरं का, एक विशिष्ट लाकूड असतं ते तरतं पाण्यामध्ये, म्हणजे तुम्ही जरी त्याला लोंबकाळलात तरी ते खाली बुडत नाही, तुम्हाला ते उचलून धरतं, तो पेटा पाठीला बांधायचा अथवा पोटाला बांधायचा, प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणले तटी सायुज्याची या, असं सगळं करून ध्यान करणारे असोत, नाम घेणारे असोत, संगतीचं सुख हवं असे असोत, त्यांना सायुज्याच्या तटावर मी घेऊन येतो, तीरावर मी घेऊन येतो, तरी भक्तांचे मी नावे चतुष्पदादी आघवे वैकुंठींची राणीवे योग्य केले। भक्तच असेल तर चतुष्पद असला तरी गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे उडी घातली जाहला जीवत। चतुष्पद प्राणी त्याला देखील वैकुंठाचं राज्य मिळण्यासाठी मी योग्य करतो, म्हणून का भक्ता नाही एकही चिंता, असं असल्यामुळे भक्ताला मी एक देखील चिंता ठेवत नाही, तया ते समुद्धरता आठी मी सदा, आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, आणि ज्या वेळेला भक्तीच्या योगाने आपली चित्तवृत्ती मला ज्यांनी दिली मला अर्पण केली, तेव्हाची मज सुती त्यांची नाटी, त्यांचा जो छंद आहे तो छंद पूर्ण करण्यासाठी मीही तेव्हाच प्रवृत्त झालो, ज्या क्षणाला त्यांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली त्या क्षणाला त्यांचा छंद पुरवण्यासाठी म्हणून मी सिद्ध झालो। जेव्हाची का भक्ती दिघली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मज सुती त्यांची नाटी, या कारणे गा भक्त राया हा मंत्र तुवा धनंजया, शिकीजे जई यया मार्गा भजिजे, या मार्गाला या मार्गावरून जर चालायचं असेल तर हा मंत्र तू शिक। कोणता मंत्र शिक? येतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम। माझ्या ठिकाणी मन चेतना सर्व अर्पण करणं आणि ते करून सर्व कर्म मला अर्पण करणं इत्यादी ज्या साधना आहेत त्या साधना करणं त्यांचा मी उद्धार करतो। हा मंत्र तुवा धनंजया शिकी जय जई या मार्गा भजे जय अशा रीतीने अतिशय भक्ताकरता आपण कसे प्रेमभावानी वर्तन करतो ते सांगणारा असा हा महत्वाचा श्लोक एक प्रकारे सख्य भक्तीमध्ये पर्यायाने येईल। खरं म्हणजे भक्ताकरता भगवंताची प्रीती याचं वर्णन आहे। ही थेट सख्य भक्ती आहे की नाही माहीत नाही। अनन्य झालेल्या भक्ताला भगवंताचं मिळालेलं प्रेम पण लक्षात घेण्यासारखं आहे। संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्ता समे प्रिया। पुढच्या वेळेला आपण बघू। हरि ओम। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि 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 स्वामी जी राह। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सद संतन की जय 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 हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहे। आज सायंकाळी हर्षल हॉल कोथरे येथे 6-8 या वेळात मंडळातर्फे सहन भान साधना मेळावा होणार आहे। आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी सस्नेह निमंत्रण। या सोहम ध्यानसाधना मेळाव्याच्या निमित्ताने कोथरूड भागातील तसंच पटवर्धन बाग नवसह्याद्री कर्वनगर या भागातील आपले परमार्थप्रेमी मित्र मैत्रिणी सुहृद जे आहेत त्यांना आपण जरूर निमंत्रण द्यावं। स्थळ आहे हर्षल हॉल कोथरूड जे सायंकाळी 6-8। ২০১১ सालामध्ये पूजनीय स्वामीजींची रविवारी सकाळी जी प्रवचन झाली त्या प्रवचनांचा 2 ऑडिओ सीडींचा संच मंडळातर्फे स्वामीजींच्या वाढदिवशी म्हणजे 27 मे रोजी मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे। या संचाचं अॅडव्हान्स बुकिंग आपण सुरू केलं।